चीनीमंडी.com पॉडकास्ट। 25 जुलाई पर्यंत उसाचे पैसे दिले नाही तर शेतकऱ्यांनी दिला धरणे आंदोलनाचा इशारा। उत्तर प्रदेशाच्या सहारनपूर मध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये भारतीय किसान संघटनेच्या बैठकीत निश्चित करण्यात आले की जर साखर कारखाना 25 जुलाई पर्यंत संपूर्ण उसाचे पैसे देत नसेल तर जिल्हा ऊस अधिकारी सहारनपूर यांच्या विरोधात धरणे आंदोलनासह घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। या संदर्भातील निवेदन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉक्टर प्रशांत कुमार यांना देण्यात आले आहे। मंगळवारी शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात आयोजित बैठकीत भारतीय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष ठाकूर अजब सिंग यांनी सांगितले की साखर कारखान्याकडून अनावश्यक रूपात क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून हिस्सा प्रमाणपत्राची मागणी होत आहे, यामुळे शेतकऱ्यांना अडचणीतून जावे लागत आहे। ते म्हणाले की आगामी गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यातील मशीन्स दुरुस्त करावेत, जेणेकरून गेल्या हंगामाप्रमाणे कारखान्यातील बॉयलर फुटू नये आणि शेतकऱ्यांसमोर ऊस पुरवठ्याची समस्या उद्भवू नये। यार्डची समस्या नीट केली जाईल, तसेच शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच प्रकाशाची योग्य व्यवस्था केली जाईल आणि तसेच साफ सफाईचीही योग्य व्यवस्था केली जाईल। ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवनाची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली जावी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली जावी। ते म्हणाले 25 जुलैपर्यंत ऊस थकबाकी न भागवल्यास संघटनेला जिल्हा ऊस अधिकारी सहारनपूर येथे धरणे आंदोलन करावे लागेल। यावेळी ठाकूर श्यामवीर सिंग, सुभाष सिंग, भादत्त त्यागी, आनंद प्रकाश, बलराज सिंग, पवन कुमार, मेनपाल सिंग आदी उपस्थित होते।